नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. भारत सिंगापूर तिसरी मंत्रिमंडळ पावण्यावेली गोलमेज परिषद आज नवी दिल्लीत झाली. केंद्रीय मंत्री डॉ एस जयशंकर, निर्मला सीतारामन, अश्विनी वैष्णव, पियुष गोयल आणि सिंगापूरचे उपप्रधानमंत्री आणि विदेश मंत्री हे बसकेत वाटेकार झाले. ह्या वेळार भारत सिंगापूर व्यापक रणनीतीक भागीदारी घटमूट जावपा हेतान केल्ले यत्न आणि वचनबद्धताये खातीर विदेश मंत्री डॉ एस जयशंकर आणि तांचे उपकार मानले. परकीय दबाव असून लेगीत व्यापार करारात घेतिल्ल्या धाडसी निर्णया खातीर देशभरातल्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उपकार मानल्यात.
माननीय प्रधानमंत्री जी, आपने अमेरिकी कंपनियों को कृषि एवं डेयरी सेक्टर में प्रवेश न देने का जो साहसिक निर्णय लिया है, वह हर खेत, हर खलियान और हर गौशाला में गूंज रहा है. आपने प्रवेश न देकर यह साबित कर दिया है कि भारत का किसान सिर्फ अन्नदाता नहीं बल्कि इस राष्ट्र की आत्मा है और इस आत्मा पर कभी कोई विदेशी कब्जा नहीं कर सकता.
तसेच भारतीय शेतकर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धर्मेंद्र चौधरी हानी सांगले.
हर किसान का दिल खुश हो गया जब देश के प्रधानमंत्री जी ने कहा कि मैं देश के किसानों, मछुआरों और जो भी इस स्थिति में शामिल जो सेक्टर हैं, पशुपालक हैं, पोल्ट्री के किसान हैं, मैं किसी भी किसान के हितों से समझौता नहीं करूंगा.
देशाच्या स्वातंत्र्य दिसाक फकत 2 दिस उरिल्ल्यान देशात आणि विदेशात नेटान तयारी सुरू आसा. हे फाटभुयेर पाकिस्तान वांगडा आशिल्ल्या शीम वाठारांनी सुरक्षा वाढयल्या. स्वातंत्र्य दिसा निमतान श्रीलंकेच्या कोलंबो शहरात स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्रात संगीत कार्यावळ घडवून हाडल्या. ह्या कार्यावळीत नामनेची गायिका कविता कृष्णमूर्ती आणि व्हायोलिन वादक एल सुब्रमण्यम वाटेकार जातले. तसेच आयच्यान फुडले 3 दिस हर घर तिरंगा अभियाना खाला दरेकल्यान आपल्या घरात तिरंगो उबोवपाचे आवाहन केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि कृषी मंत्री शिवराज सिंग हांनी आपापल्या राबित्या घरात तिरंगो उबयलो. मजगती नागरिकांमधी देशभक्तीची भावना निर्माण करपा खातीर गोयातल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था म्हळ्यार NIT गोय हांनी कुंकळी पोलीस स्टेशनाच्या जोड पालवान हर घर तिरंगा रॅली घडवून हाडली. इतले मजगती 15 ऑगस्टाक नवी दिल्लीत जावपी स्वातंत्र्य दिसाच्या कार्यावळीत 210 पंचायत फुडारी खाशेले सोयरे म्हणून हाजीर रावतले. हे विशी आमच्या खबराकारान सांगले.
इस वर्ष के विशेष अतिथियों में बड़ी संख्या में महिला पंचायत प्रतिनिधि शामिल हैं, जिन्होंने अपनी ग्राम पंचायतों में बेहतर बुनियादी ढांचा, बेहतर सार्वजनिक सेवाएं और समावेशी सामुदायिक पहल जैसे उल्लेखनीय सुधार लाए हैं. पंचायती राज मंत्रालय ने कहा है कि इन विशेष अतिथियों ने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण और मिशन इंद्रधनुष जैसी प्रमुख सरकारी योजनाओं को मूर्त रूप देने में उल्लेखनीय सफलता प्राप्त की है.
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार हांनी घुवळे वखदाचो दुरुपयोग देशाच्या सामाजिक रचनेचेर प्रतिकूल परिणाम करता असे सांगला. आज नवी दिल्लीत ड्रग्ज मुक्त भारत मोहिमेक 5 वर्ष पुराय झाल्या निमतान ताणी सांगले.
जिस परिवार में कोई युवा अगर नशे की आदत का शिकार हो जाता है, पूरा वातावरण विषाक्त होने लगता है, तो ये पूरे समाज के लिए चिंता की विषय बात बन जाती है कि हमारे देश का जो युवा है वो अगर किसी गलत दिशा में आगे बढ़ गया है उसको कैसे वापस लाया जा सकता है. क्योंकि अगर युवा सही रहेगा तो घर सही रहेगा, घर सही रहेगा तो बस्ती ठीक रहेगी, बस्ती ठीक रहेगा तो गाँव ठीक रहेगा.
गोयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी आयज नवी दिल्लीत केंद्रीय भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP Nadda हांची भेट घेतली. गोय अनुसूचित जमाती राजकीय आरक्षण विधेयक संसदेत संमत झाल्या खातीर मुखेलमंत्र्यांनी उपकार मानले. तसेच गोय वैद्यकीय महाविद्यालया खातीर 50 अतिरिक्त MBBS जाग्याचो प्रस्ताव बेगीन पुराय करपाक मुखेलमंत्र्यांनी तांचो आदार मागलो. भारताचे मुखेल न्यायाधीश BR Gawai आणि दिल्ली NCR वाठारातल्या रस्त्यात सुण्याच्या स्थलांतर प्रश्नाविषयी सर्वोच्च न्यायालय पळयतले असे सांगला. न्यायाधीश JP Padriwala आणि R Mahadevan यांच्या खंडपीठान सोमारा दिल्ल्या निर्णयाचो उल्लेख मुखेल न्यायाधीशांनी केलो, जातूंत दिल्ली NCRतल्या नगरपालिकांक सगळ्या रस्त्यात सुण्याक बेगोबेग धरून स्थलांतरीत करपाचे निर्देश दिले. राजस्थानातल्या दौसा जिल्ह्यात आयज झाल्या रस्तो अपघातात 10 जणांक मरण आयले जाल्यार 11 जण जखमी झाल्यात. मजगती राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी हे घडणुकेविषयी दुःख परगटायला. सर्वोच्च न्यायालयान आयज 2 फावटी ऑलिम्पिक पदक जिखपी सुशील कुमाराचो जामीन रद्द केलो. भारतीय हवामान खात्यान आयज उत्तराखंड, बिहार, तेलंगणा आणि दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेशात चढ पावसाखातीर रेड अलर्ट जारी केला. भारताचो गुलवर सिंग बुडापेस्टात झाल्या गुलाई इस्तवाल मेमोरियल हंगेरियन एथलेटिक्स ग्रँड प्रिक्सात दादल्यांच्या 3000 मीटर सर्तीत 5व्या सुवातेर पावलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.